श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या सर्व प्रेमळ भाविकांना नमस्कार. चांगदेव पासष्टीची 46वी ओवी काल घ्यायला सुरुवात केलेली होती. त्याचा पूर्वार्ध काल घेतला आणि त्याचं विश्लेषण आज या उत्तरार्धामध्ये आपण सुरू ठेवूया. ओवी अशी होती, लवण पाणियाचा थाऊ माझी रिघोनी गेले पाव, तव तेची नाही मा काय घेवो माप जळा. पाण्याची खोली किती आहे हे पाहण्याकरिता मिठाच्या खड्याने पाण्यात उडी मारावी आणि उडी मारल्यानंतर ते मीठ मीठपणाने हळूहळू पाण्यात खाली जायला लागते, पण विरघळल्यामुळे ते काही शिल्लक राहत नाही आणि मग ते तो पाण्याचा खडा खरोखर त्या तो मिठाचा खडा खरोखर त्या पाण्याचे मोजमाप करू शकेल का? अगदी त्याप्रमाणे आत्म्याच्या स्वरूपाचा विचार करताना माऊली म्हणतात की मी जसे जसे निरीक्षण करू लागतो तसे तसे माझ्या ठिकाणचा आत्मभाव तुझ्या आत्मभावामध्ये विलीन होत जातो आणि अशावेळी त्या आत्मस्वरूपाचे मोजमाप करायला कोण शिल्लक उरेल आणि त्या आत्मस्वरूपाचे मोजमाप होऊ तरी कसे शकेल? आज या 46व्या ओवीचा उर्वरित भाग घेऊन म्हणजे त्याच्यावरचं विश्लेषण आपण उर्वरित विश्लेषण घेऊया. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय. लवण पाणियाचा थाऊ माझी रिगोनी गेले पाहो, तव तेची नाही मा काय घेवो माप जळा. त्या समुद्राच्या खोलीचे माप कसे घेणार? अत्यंत समर्पक असा दृष्टांत माऊली ज्ञानेश्वरांनी हे आत्म्याचे स्वरूपाचे रहस्य चांगदेवांना समजावून सांगितले आहे. किती सुंदर दृष्टांत आहे, मिठाचा खडा आणि समुद्राचं पाणी. त्या समुद्राच्या पाण्यापासूनच मीठ तयार होतं आणि तोच मिठाचा खडा समुद्राच्या पाण्यात विरघळू पण शकतो. घुलनशीलता, विलयन या सगळ्या गोष्टी आपण रसायनशास्त्रामध्ये शिकत असतो आणि सॅच्युरेटेड सॉल्युशन म्हणून एक शब्द येतो, एक टर्म असतं केमिस्ट्रीमध्ये. कोणत्याही गोष्टीला आपण विरघळत गेलो पाण्यात तर एक लिमिट येते आणि त्या लिमिटनंतर त्याचं विरघळणं थांबतं, त्याला सॅच्युरेशन कोफिशियंट म्हणतात. पण समुद्रामध्ये पाण्याचा सॅच्युरेशन कोफिशियंट कसा निघणार? समुद्राची काही मर्यादाच नाही आणि नॉर्मली खारटपणा मोजण्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे मापं असतात. सोपं माप म्हणजे पाण्यामध्ये किती लवण, किती मीठ आहे किंवा किती लवणीय पदार्थ पाण्यात विरघळलेले आहे हे जर मोजायचं असेल तर त्याला इव्हॅपोरेट करावं लागेल, त्याच्यानंतर उरलेलं जे सॉलिड असेल त्याचं वजन करावं लागेल आणि प्रत्येक लिटरमध्ये किती आलं त्याप्रमाणे आपल्याला त्याला सांगता येईल. तर नॉर्मली मिलीग्राम पर लिटर वगैरे असे त्याचे एकक असतात, त्याचे युनिट्स असतात. त्याला मॉडर्न सायन्समध्ये PPM पार्ट्स पर मिलियन किंवा पार्ट्स पर बिलियन अशा शब्दांनी आपण एक्सप्रेस करतो, किंवा आणखीन ॲडव्हान्स सायन्समध्ये त्याला इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीने सुचवतात आणि डेसी सायमन पर मीटर अशा प्रकारचे त्याच्यासाठी एक्सप्रेशन्स वापरतात. पण आता हे एक्सप्रेशन्स कितीही वापरले तरी सॅच्युरेशन लेवल ही समुद्राच्या पाण्यामध्ये येऊ शकत नाही, कारण ते पाणी किती आहे हेच माहीत नाही आणि त्याच्या तुलनेत क्षार किती आहे तर नगण्य. म्हणून आपण जेवढं पाणी पिण्यासाठी जेवढी क्षार जेवढे क्षार आपण पिऊ शकतो त्याच्या जवळजवळ 100 पट क्षार समुद्राच्या पाण्यामध्ये असतात. तुम्ही समुद्राच्या पाण्यात आंघोळ केली असाल, एक घोट जर तोंडात गेलं तर कसं तरी व्हायला लागते. तर समुद्राचं पाणी आपण पिऊ शकत नाही डायरेक्ट, पण तरी मात्र त्याच्यामध्ये आणखीन क्षाराला समावून घेण्याची योग्यता असते. आणखीन मीठ किंवा आणखीन लवण ते सामावून घेऊ शकतो. हे या समर्पक दृष्टांच्या रूपाने दृष्टांताच्या रूपाने माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना सांगत आहे. ज्ञानदेव आणि चांगदेव यांतील हे बोधामृत ज्यांना ज्यांना घेण्याचे भाग्य लाभेल ते सर्व चांगदेवाप्रमाणे आत्मज्ञानी होतील, कारण याच्यामध्ये मुळीच संदेह नाही. भावार्थ गीतेमध्ये स्वामी स्वरूपानंद सांगतात, चित्त अंतरी एकाग्र करी अन्यन काही चिंती, आत्म्या ठाई जळुनी राही हृदयाच्या एकांती. विषय वासना शिवेनच मना पूर्ण काम तो झाला, जगी तयाला दिसे एकला केवळ आत्मा भरला. जगी तयाला दिसे एकला केवळ आत्मा भरला. चित्त अंतरी एकाग्र करी, कंडिशन काय? चित्त अंतरी एकाग्र करी, चित्त वृत्तीला अंतर्मुखी करा. अन्यन काही चिंती, मग इतर कुठल्याच गोष्टीची चिंता करायची नाही, हे आपोआप घडतं. चित्त एकाग्र होऊन अंतर्मुखी व्हायला लागलं, बाहेरची धाव संपली की मग सर्व प्रकारच्या चिंता संपतात. कारण आपण अंतर्मुखी होणे म्हणजे आपण आपल्या आत्म्याकडे धाव घेणे. आत्म्याकडे धाव घेतली की सर्व समस्यांचं समाधान झालं, कारण समस्या देहाच्या असतात. देहभावामध्ये असू तर समस्यांचा काही अंतच नाही, पण जसजसं आत्मभावामध्ये शिरू तसतशा या सगळ्या समस्या चिंता काळजी या सर्व गोष्टी हळूहळू कमी होऊ लागतात. आत्म्या ठाई जडूनी राही हृदयाच्या एकांती, पण त्यासाठी कंडिशन काय आहे? हृदयाच्या एकांतामध्ये आत्म्याच्या जवळ जडूनी राही, तिथेच राहा. मग याचा अर्थ कामधंदा करू नको असा होईल का? तर नाही. कामधंदा व्यवस्थित कर, प्रपंच व्यवस्थित कर, फक्त चित्तवृत्ती अंतर्मुख करून राहा. म्हणजे विषय वासना मारून टाक असं नाही, विषय वासनांना काबूमध्ये ठेव, कंट्रोलमध्ये ठेव. विषय वासना शिवेनच मना पूर्ण काम तो झाला, जगी तयाला दिसे एकला केवळ आत्मा भरला. आणि मग अशी स्थिती झाल्यानंतर सर्व जगामध्ये सर्व प्राण्यांमध्ये सर्वत्र तो एकटा आत्माच पूर्णपणे भरून राहिलेला आहे असं त्याला पदोपदी अनुभवता येते. आता या अभंगामधून साधक दशेतून सिद्ध दशेकडे जाण्याचा हा प्रवास आहे. साधकाचा सिद्ध कसा होतो हा अभ्यासाने होतो, अंतर्मुख होऊन मेडिटेशन करून आणि त्याच अवस्थेत खूप वेळपर्यंत राहून आणि नेहमी चित्तामध्ये हे स्थिर ठेवणे की मी पवित्र आत्मा आहे हा एक विचार स्थिर झाल्यानंतर मग तो कुठं काहीही कामं करत असला तरी मात्र तो आपला आत्मभाव ढळू देत नाही. कामं देहानी होत आहेत पण तो आत्मभाव ढळू देत नाही. आत्मभाव परमात्म्याच्या चरणी स्थिर असतो आणि म्हणून त्याला कर्माचे बंधनं तर लागत नाही पण मुक्तीचा मार्ग मोकळा होतो. आणि शिवाय तो आत्मभावामध्ये सतत असल्यामुळे तो स्वस्वरूपापर्यंत आनंदात असतो. तर ही सिद्धाची साधकाची सिद्ध होण्याची ही ह्या प्रवास आहे. सर्वत्र केवळ आत्माच भरलेला आहे असे दिसणे हे आत्मज्ञानी सिद्ध पुरुषाचे लक्षण आहे. आत्मज्ञानी सिद्ध पुरुष असेल त्यालाच फक्त हे जाणवू शकते. परमात्म्याचा ऐश्वर्यवाद किंवा समत्ववाद किंवा समत्व बुद्धी तेव्हाच लाभू शकते की जेव्हा तो सिद्ध अवस्थेत पोहोचला आहे. आता सिद्ध अवस्था सुद्धा जवळजवळ स्थित प्रज्ञासारखी आहे. अर्जुना समत्व चित्ताचे हेची सार जाण योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी. ज्या ठिकाणी मन आणि बुद्धी एका पॅरलल लेवलला असतात समत्व चित्ताचे आणि चित्त संतुलित असतं, अर्जुना हेची सार योगाचे. योगाचे खरे सार अर्जुना हेच आहे असं चक्क दुसऱ्या अध्यायामध्ये माऊलींनी सांगितलेलं आहे. आणि हे सिद्ध असल्या आत्मपुरुषाचे लक्षण आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज आपल्या अमृतानुभव ग्रंथामध्ये शेवटल्या प्रकरणामध्ये सांगतात, आम्ही पूर्ण अहंथा वेठलो, सैंध आम्हीच दाटलो, मा लोपला ना प्रगटलो कोणा होनी. आम्ही पूर्ण अहंता वेठलो, आम्ही पूर्ण स्थितीला प्राप्त झालो आहोत. सैंद आम्हीच दाटलो आणि आम्हीच सर्वत्र व्यापक झालो आहोत, सर्वत्र दाटलो आहोत. मा लोपलो ना प्रगटलो कोणा होणी, आणि त्यामुळे कोणाच्या अपेक्षेने लोपलो नाही किंवा कोणाच्या अपेक्षेने प्रकटही झालो नाही. आम्ही आपल्या पूर्ण स्थितीमध्ये होतो तसंच आहोत. आम्ही आपल्या पूर्ण स्थितीमध्ये जसं होतो तसेच आताही आहोत. कोणाच्या म्हटल्यामुळे प्रकट झालो नाही आणि कोणाच्या सहाय्याने व्यापक झालो नाही. कोणाचाच सपोर्ट नसताना, कोणाचा चीज अपेक्षा नसताना आम्ही आहोत त्या अवस्थेतच आहोत. आणि अशी जेव्हा अवस्था ते त्या अशा ही अवस्था आल्यानंतर समाज काहीही म्हणो, लोक कितीही अत्याचार करो, कितीही हाल अपेष्टा सहन कराव्या लागोत याची त्यांना खबरही नसते. म्हणून निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर चार भावंडांमध्ये हे दोघेही मोठे होते, म्हणून हे दोघेही नॉन रिएक्टिव्ह होते, कारण ते त्या सिद्ध अवस्थेला पोहोचले होते. त्यांना ही जाणीव होती की कोणाच्या बिहाफवरती किंवा कोणाच्या फेवरमुळे किंवा कोणाच्या एक्सपेक्टेशनमुळे किंवा कोणाच्या सपोर्टमुळे आपण या स्वरूपात नाही, आपण आपल्या पूर्ण स्वरूपामध्ये आहोत तसेच आहोत. आपण पूर्ण पूर्णिमा चंद्र आहोत तसेच आहोत. हे निवृत्तीनाथांनाही माहीत होतं, हे ज्ञानेश्वरांनाही माहीत होतं. आणि म्हणून एवढं मोठं लिटरेचर, एवढं मोठं साहित्य निर्माण झालं, पण एक शब्दही कोणाच्या विरोधात लिहिलेला नाही. आज आपण म्हणतो की चार भावंडांवर किती अत्याचार झालेत, किती त्यांना हाल अपेष्टा, हे ही आपली दृष्टी आहे, हा आपल्या पाहण्याचा दृष्टिकोन आहे. पण त्यांना तसं काही झालंच नाही, कारण ते पूर्ण स्वरूप होते. म्हणून त्यांना ब्राह्मणांनी त्रास दिला का, क्षत्रियांनी त्रास दिला का, वैश्यांनी त्रास दिला का, शूद्रांनी त्रास दिला का, माणसांनी त्रास दिला का, ॲनिमल्सनी त्रास, त्याची काही त्यांना खबरदाद नाही. कसल्याच प्रकारचं त्यांचा काही कशाबद्दलची काही कंप्लेंटच नाही. त्याचं कारण आम्ही पूर्ण स्थितीला प्राप्त झालो आहे. आम्ही पूर्ण अहंता वेठलो, सैंध आम्हीच दाटलो, मा लोपला ना प्रगटलो कोणा होऊनी. कोणामुळे आम्ही लोपलो नाही, कोणामुळे आम्ही प्रकट झालो नाही, आम्ही आहोत तसंच आहोत. मग कोणी आम्हाला भाकरीचा तुकडा दिला असेल खायला तर त्यांच्याबद्दल आम्हाला सहानुभूती नाही, किंवा कोणी एखाद्याने आम्हाला शिवीगळा करून घरातून बाहेर काढलं असेल किंवा लात मारून दारावरून हाकलून दिलं असेल त्याच्याबद्दलही आमच्या मनात काही वाईट भावना नाही. अशी ही उच्च स्थिती, ही पूर्ण स्थिती आहे, पूर्णावस्थे. त्यामुळे कोणाच्या अपेक्षेने लोपलो नाही आणि कोणाच्या पक्षीने प्रकटही झालो नाही. तर ज्ञानी सत्पुरुषांची अहंता जीवभावातून शिवभावापर्यंत, म्हणजे आत्मस्वरूपापर्यंत पोचलेली असते. म्हणजे देहभाव तर केव्हाचा गेलेलाच असतो, पण जीवभाव, जीवभावातून शिवभाव, हा जो प्रवास आहे, देहभाव, जीवभाव, शिवभाव, हा प्रवास साधकाला सिद्ध अवस्थेकडे घेऊन जातो. साधकाचे सिद्ध होण्याचा हायवे हा आहे. या हायवेने जाऊनच साधकाचे सिद्ध होतात. अमृतानुभवाच्या सेवनाने जो जीवनमुक्त झाला त्याला पुन्हा शरीर प्राप्त होत नाही, कारण हा अनुभव नुसता शब्द अमृत अनुभव असं हे शब्द नाही आहेत नुसते. हा खरोखर अमृताचा अनुभव जेव्हा येईल तेव्हाच हे कळेल, आणि हे कळेल त्यानंतरच त्या अमृताची गोडी चाखता येईल, आणि मग अमृताहूनही गोड नाम तुझे देवा हे आपल्या अनुभवाला येईल. अमृताचा अनुभव घेऊन अनुभव घेता येईल. तर अनुभवजन्य अनुभव अशी ही याची गोडी आहे. ऐसे जे हे शरीर ते तेन पवतीची नर जे होनी ठेले अपार स्वरूप माझे. जीवनमुक्त अवस्था, कर्ममुक्त अवस्था आणि जीवनमुक्त, जीवन जगता जगता मुक्ती, मोक्ष. मुमुक्षु शब्दाचा अर्थ जिवंत असतानाच ती मोक्षाची स्थिती प्राप्त करणे, आणि तसंही मोक्ष हा मिळाल्यानंतर नाही आहे बरं का. मोक्षधाम लिहितो आपण गावाच्या बाहेर जिथे प्रेत जाळायला नेतो त्याचं नाव मोक्षधाम असतं, पण मोक्षधाम तिथे प्रेत जाळलेली मोक्ष मिळत नाही. मोक्ष हा कमवायचा आहे, त्यासाठी आपण या शरीरामध्ये आलेलो आहे. हा जन्म त्यासाठी आहे. आईच्या उदरातून जन्माला आलो आणि सद्गुरूंनी आत्मभावामध्ये परत आपल्याला टाकलं ते फक्त एवढ्यासाठी की आपल्याला ही जीवनमुक्त दशा, कर्ममुक्त दशा प्राप्त करायची. जीवनमुक्त दशा कशाने येईल? कर्ममुक्त दशा आली तर जीवनमुक्त दशा येईल. कर्ममुक्त दशा कशाने येईल? कायमस्वरूपी हा बोध की मी एक पवित्र आणि शुद्ध आत्मा आहे, आणि प्रत्येक कर्म करताना इदम न मम, मी या कर्माचा आरंभ करणाराही नाही आहे, या कर्माच्या फळावरही माझा अधिकार नाही आहे, आणि हे कर्म करताना जो अहंकार आला असेल तोही माझा नाही आहे. म्हणून परमात्म्यानेच जे काही काम करून घेले करून घेतलेलं आहे या शरीराकडून ते परमात्म्यानेच करून घेतलेलं आहे. तर ते कर्म, त्या कर्माचे फळ आणि तत्संबंधी अहंकार हे सर्व सद्गुरूंच्या चरणी समर्पित होईल, तेव्हा मग त्या कर्माचे बंधन लागणार नाही, आणि ती मग हळूहळू कर्ममुक्त अवस्था होईल. हे नुसते शब्द नाही आहे बरं, ही प्रॅक्टिस आहे. हळूहळू हळूहळू केली तर हळूहळू आटोक्यात येईल, खूप हळूहळू येईल, जन्म लागतील पण येईल नक्की. या गोष्टीची खात्री आहे की नक्की असं घडेल. तर ती कर्ममुक्त अवस्था आली म्हणजे मग जीवनमुक्तता येईल. म्हणून जीवन जगताना सुद्धा मुक्तच असू, आणि त्या मुक्त अवस्थेमध्ये, जीवनमुक्त अवस्थेमध्ये त्या मिठाच्या टणक खड्याप्रमाणे समुद्राचा ठाव घेण्यासाठी आपल्याला जलमय व्हावं लागेल, त्या जलात उडी टाकावी लागेल, आणि त्या जलात उडी टाकताबरोबर त्या जलासोबत आपण एकरूप होऊन जाऊ, त्या जलाशी आपण समरूप होऊन जाऊ, त्याच्यामध्ये आपण समर्पित होऊन जाऊ. समर्पण शब्दाचा खरा अर्थ हा आहे. समर्पण म्हणजे साष्टांग दंडवत करणे नाही, गुरुचे हातपाय चोपत बसणे नाही, आपली असलेली प्रॉपर्टी सगळ्यांना देऊन टाकणे नाही. समर्पण शब्दाचा अर्थ त्या सद्गुरूच्या चरणी, त्या परमात्मा चरणी असा भाव की जिथे माझं अस्तित्व संपून जाईल, माझं संपूर्ण अस्तित्व त्या परमात्म्याच्या अस्तित्वाशी एक रूप होऊन जाईल. मिठाचा खडा विरघळून समुद्राच्या पाण्यामध्ये पाणीच होऊन जातो. तर ही जी विरघळण्याची प्रक्रिया आहे, विरघळणे म्हणजे कर्म, कर्माचे फळ आणि अहंकार हे सगळंच्या सगळं समर्पित करून टाकणे, संपूर्ण अस्तित्वच शून्य करून टाकणे. शून्य करून टाकणे नेगेटिव्ह सेन्समध्ये वाटते, पण पॉझिटिव्ह सेन्स काय झाला त्याचा, शून्य करून टाकल्या म्हणजे टाकल्यामुळे स्वतःच परमात्मय होऊन जाणे, त्या परमात्म्याच्या चरणी असं समर्पित होणे की स्वतःच परमात्मा होऊन जाणे, अशी ही थोर पदवी म्हणजे जीवनमुक्त अवस्था, त्याचं हे एक्सप्रेशन आहे. थांबायच्या आधी परत एकदा उच्चार करूया. लवण पाण्याचा थाऊ माझी रिघोन गेले पाहू, तवतेची नाही मा काय घेवो माप जळा. चांगदेवांना उपदेश करताना माऊली ज्ञानेश्वर महाराज त्या थोर स्थितीबद्दल बोलत आहेत. दिसायला तर चांगदेवाला उपदेश केलेला दिसतो, पण त्यात लपलेला संदेश फार मोठा आहे. तो हा आहे की आपण सर्व जेव्हा त्या समुद्राची खोली मोजायला जातो, जर आपण प्युअर असू, खरोखर आपण प्युअर असू आणि त्या समुद्रापासूनच निर्माण झालेलो असू मिठाच्या खड्याच्या स्वरूपात, तर पूर्णपणे विरघळून जाऊ आणि परत समुद्रमय होऊन जाऊ, परत जलमय होऊन जाऊ. म्हणून चांगदेवा, तुझ्यात माझ्यात भेद नाहीच, तुझ्या आत्मस्वरूपाची खोली मोजायला जेव्हा मी आत्मस्वरूपातून जातो तर मीच विरघळून जातो, मग तुझ्या आत्मस्वरूपाची खोली मी काय मोजू रे. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय.